नमस्कार, हा एक महत्त्वाचा कॉल आहे. कृपया लाईनवर रहा. मी आपल्या महिन्याचे EMI बद्दल कॉल करत आहे. मला तुमचा थोडा वेळ मिळेल का? धन्यवाद. आम्ही देय रक्कम तपासून आपल्याला कळवू. आपला दिवस शुभ असो. आपण फोन पे, गुगल पे, पेटीएम सारख्या ॲपद्वारे ऑनलाईन पेमेंट करून आपल्या पुढच्या महिन्याच्या EMI वर रुपयांची सूट मिळवू शकता. कृपया पुन्हा एकदा सांगा.